आपण नुकतीच स्वामी माधवनाथांची जन्मशताब्दी साजरी करायला सुरुवात केली. त्याच्यातला पहिला कार्यक्रम आपल्या सगळ्यांना माहिती आहे, गणेश कला क्रीडा मंचाच्या ठिकाणी फार उत्साहाने आणि दिमाखाने पार पडला. आज दुसरा कार्यक्रम आहे तो म्हणजे स्वामीजींच्या साधक संजीवनीवर आधारित अभंग गायन. याचा विषय स्वामीजींनी ज्ञानेश्वर महाराजांवर ज्ञानेश्वरीवर लिहिलेले असे अभंग असा आहे. आज संध्याकाळी देखील संध्याकाळच्या केंद्रातला पहिला कार्यक्रम आपला सुरू होईल. या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात सद्भक्त क्रांती रुद्र गाऊन करेल. या कार्यक्रमाचं संयोजन निवेदन सद्भक्त गौतम चांदेकर आणि सद्भक्त सुषमा धुमाळ करणार आहेत.
हरी ओम ओम नमस्ते अस्तु भगवन विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन महादेवाय नमः. ॐ नमो भगवते रुद्राय. ॐ नमस्ते रुद्रमन्यव उतोत ईशवे नमः. नमस्ते अस्तु धन्वने बाहुभ्यामुतते नमः. यात ईश शिवतमा शिवं बभूवते धनुः. शिवाशरव्या यातवतया नो रुद्रमृडया. याते रुद्र शिवा तनूर घोरा पापकाशिनी. तया नस्तनुवाशन्तमया गिरिशन्ता विचाकशीः. यामिषं गिरिशन्तहस्ते बिभर्षस्तवे. शिवां गिरित्रतां कुरु माहिगंसिः पुरुषं जगत. शिवेन वचसा त्वा गिरिशाच्छा वदामसि. यथा नः सर्वमिज्जगदयक्ष्मगं सुमना असत. अद्यवोचदधिवक्ता प्रथमो दैव्योऽभिषक. अहिगंश सर्वान् जम्भयन्तः सर्वाश्रयातु धान्यः. असौ यस्ताम्रो अरुणौ तबभ्रुः सुमङ्गलः. ये चेमागम् रुद्रा अभितो दिक्षुश्रिता सहस्रशो वैशागम् हेड ईमहे. असौ यो वसरपति नीलग्रीवो विलोहितः. उतैनम् गोपा अदृशन्न दृशन्नुदहार्यः. उतैनम् विश्वा भूतानि सदृष्टो मृडयापि नः. नमो अस्तु नीलग्रीवाय सहस्राक्षाय मीडुषे. अथो ये अस्य सत्त्वा नोऽहं तेभ्यो करन् नमः. प्रमुञ्च धन्वनस्मभुवयोरार्त्नियोर्जाम्. याश्चते हस्त इषवः पराता भगवो वपा. अवतत्य धनुस्त्वगम् सहस्राक्षशतेषुधे. निशीर्य शल्यानाम् मुखा शिवो नः सुमना भव. विज्जन्धनुः कपर्दिनो विशल्यो बाणवागम् उत. अनेशन्यस्येषव आभुरस्य निषङ्गतिः. याते हेतिर्मीडुष्टमहस्ते बभूवते धनुः. तयास्मान् विश्वतस्ममयक्ष्मया परिभुजा. नमस्ते अस्त्वायुधाय नातताय वृष्णवे. उभाभ्यामुतते नमो बाहुभ्याम् तव धन्वने. परिते धन्वनो हेतिरस्मान् वृणक्तु विश्वतः. अथो येषु दिस्तवारे अस्मन्निधेहितम्. नमो हिरण्यबाहवे से नान्ये दिशाञ्च पतये नमो नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यः पशूनां पतये नमो नमस्तस्पिञ्जराय त्विषीमते पथीनां पतये नमो नमो बब्लुषाय विव्याधिनेनानां पतये नमो नमो हरिकेशायोपवीतिने पुष्टानां पतये नमो नमो भवस्य हेत्यै जगतां पतये नमो नमो रुद्राय तता विनेक्षे त्राणां पतये नमो नमः सूताय हन्त्याय वनानां पतये नमो नमो रोहिताय स्थपतये वृक्षाणां पतये नमो नमो मन्त्रिणे वाणिजाय कक्षाणां पतये नमो नमो भुवन्तये वारिवस्कृताय औषधीनां पतये नमो नम उच्चैर्घोषाय क्रन्दयते पत्तीनां पतये नमो नम कृष्णवीताय धावते सत्त्वनां पतये नमः।
ओम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। ओम परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज गुरुवार वस्तुतः सत्संगाचा आपल्या सगळ्यांच्या लाडक्या कार्यक्रमाचा वार, परंतु आजच्या गुरुवारी आपण एक अभिनव कार्यक्रम सादर करायचं ठरवलं आहे। पवित्र असं जन्मशताब्दी वर्ष सुरू झालेलं आहे। पूजनीय स्वामी माधवनाथांनी रचलेल्या अभंगांच्या भावगंगेत आज आपण सुस्नात होणार आहोत। जयाभंग नाही अशा त्या अभंगा, रसूनी सदा गाईले पांडुरंगा। संत वाङ्मयाशी जातकुळी सांगणारे स्वामीजींचे साधक संजीवनीतले सगळेच अभंग हे परमार्थ मार्गावर वाटचाल करणाऱ्या कोणत्याही पांथस्थाला पाथेय आहेत। आत्मदर्शनाचं उत्तुंग शिखर सर करण्याचं बळ आणि उत्साह देणारी ही संजीवनी बुटीच जणू। अवघा 144 अभंगांचा हा छोटेखानी ग्रंथ, पण स्वामी माधवनाथांचं संपूर्ण भावविश्व यामध्ये प्रकट झालेलं आहे। परतत्वाचा स्पर्श झालेलं आणि स्वानुभूतीच्या पक्क्या पायावर उभ्या असलेल्या शोभायमान असलेल्या या अभंगातील भावगर्भता आपल्याही मनाला प्रासादिकतेकडे नेते। या अभंगातील शब्दाशब्दातून झिरपणारा गहन आशय आणि तितकी सहजता, याबरोबरच या अभंगांची आणखी एक खासियत म्हणजे यांची गेयता। एखादा सखोल अनुभव किंवा स्वामीजींनी केलेला उपदेश या गेयतेमुळे आपल्या मनात रुंजी घालू लागतो आणि त्याचाच परिणाम म्हणून स्वामीजींच्या अनुभूतीचे संक्रमण आपल्या हृदयात सहजपणे होत राहतं। आणि त्यातही जर ज्ञानोबा नावली आणि ज्ञानेश्वरी असा अगदी जिव्हाळ्याचा विषय असेल तर स्वामीजींच्या प्रतिभेला मोगऱ्याचा भर येतो। त्या अभंगातील अक्षर आणि अक्षर उत्कट प्रेमकल्लोळातून उमटलेलं असतं आणि भावनेच्या ओलाव्यात भिजून येतं। स्वामीजींच्या चरित्राचा जेवढा भाग आपल्याला समजू शकतो तो जरी बघितला तरी लक्षात येतं की माऊली आणि ज्ञानेश्वरीनं त्यांचं जीवन अंतर्बाह्य ओतप्रोत भरलेलं होतं। ज्ञानेश्वरीनं प्रतिपादिलेली श्रेष्ठ जीवनमूल्य हा स्वामीजींच्या आयुष्याचा पायाच होता। त्यांचं सारं भावविश्व ज्ञानोबा आणि ज्ञानेश्वरीनं प्रभावित झालेलं होतं। ज्ञानेश्वरी हा त्यांच्यासाठी केवळ एक ग्रंथ न राहता त्यांचा श्वासोश्वासच झाली होती। त्यांच्या मनात जे विचार उमटायचे ते सुद्धा ज्ञानेश्वरीच्या अंगानेच उमटायचे। त्यांनीच एकदा असं सांगितलं होतं की एक दिवशी रात्री 2:30 वाजता त्यांना अचानक जाग आली आणि पुढे झोप लागेना तेव्हा त्यांनी काय केलं तर ज्ञानेश्वरीतील एक एक ओवी स्वतःच्या आयुष्याला लावून पाहायला सुरुवात केली। सगळ्या ओव्या चपकलपणे बसत चालल्या होत्या। याचाच अर्थ ज्ञानेश्वरी हा स्वामीजींचा प्राणवायू झालेली होती। जन्मशताब्दी वर्षातीलच एक कडी असलेल्या आजच्या या पवित्र कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वामीजींच्या समृद्ध अशा भावविश्वातल्या विविध पैलूंपैकी स्वामीजी ज्ञानोबा आणि ज्ञानेश्वरी या हृदयंगम पैलूला स्पर्श करण्याचा प्रयत्न आता आपण गायन साधनेनं करणार आहोत.
ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी जसजशी स्वामीजींच्या अंतकरणाचा ठाव घ्यायला लागली तसतशी त्याबद्दल वर्णन करण्याची ज्ञानोबांचं किंवा ज्ञानेश्वरीचं स्तवन करण्याची स्वाभाविक उर्मी स्वामीजींना वाटू लागली. त्यांना आधार होता तो केवळ ज्ञानोबांचाच आणि त्यांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे ज्ञानोबांचे आशीर्वाद देखील मिळत गेले. रोजच्या नियमित दिनचर्येबरोबरच रात्रीचं प्रवचन सतत न चुकता स्वामीजी करत असत. परंतु याबरोबरच कोणा संतांचे दर्शन घ्यावे किंवा त्यांचे मार्गदर्शन घ्यावे असे काही त्यांना त्यावेळी वाटत नव्हते. असे असले तरीही सहज जुळून आलेला दर्शनाचा योग मात्र स्वामीजी चुकवत नसत. असंच एकदा सहजपणे एका सोमवारी ते योगीराज गुळवणी महाराजांच्या आश्रमात दाखल झाले. गुळवणी महाराज एकटेच आपल्या खोलीत बसले होते. स्वामीजी प्रथमच त्यांच्याकडे जात होते त्यामुळे त्यांना ओळखण्याचा प्रश्नच नव्हता. स्वामीजी त्यांना म्हणाले की आपली कृपा मजवर असावी. या वाक्यासरशी गुळवणी महाराज त्यांना म्हणाले आम्ही कोण कृपा करणार, आळंदीच्या प्रत्यक्ष ज्ञानदेवांची तुमच्यावर सरळ कृपा आहे. असाच एक प्रसंग हरिभक्त परायण श्री अमळनेरकर महाराजांच्या दर्शनाला स्वामीजी गेले होते त्यावेळी घडला. ज्यावेळी अमळनेरकर महाराजांच्या पायावर स्वामीजींनी डोकं ठेवलं तेव्हा जणू विजेचा धक्का बसावा तसे महाराज एकदम भानावर आले आणि त्यांना म्हणाले ज्ञानेश्वर महाराजांची पूर्ण कृपा आहे, आणखी काय पाहिजे. अशा पद्धतीने अनेक वेळा स्वामीजींना ज्ञानेश्वर महाराजांचे प्रत्यक्ष आशीर्वाद मिळत होते. त्यांची नित्याची साधना चालूच होती. ज्ञानोबांमुळे त्रिविध तापांचे निरसन झाले, साऱ्या दुःखांचे हरण झाले आणि अज्ञान पूर्णपणे मावळले असा अनुभव ते कथन करतात. याच काळात स्वामीजींना सोहमचे स्फुरण होऊ लागले होते. त्यांच्या साधनेने एक वेगळंच वळण आणि उंची प्राप्त केली होती. ते म्हणतात ज्ञानदेवा मज हाची उपकार देहाचा विसर सदोदित. निर्विकल्प समाधीचा अनुभव स्वामीजींना दोन वेळा आला होता आणि त्यानंतर त्यांची अकस्मात सद्गुरू स्वामी स्वरूपानंदांची भेट झाली. ही भेट ज्ञानोबांचाच आशीर्वाद आहे असे स्वामीजी कृतकृत्यपणे सांगतात. ज्ञानोबांच्या स्तवनात आकंठ रंगून जाऊन स्वामीजी सहजच म्हणतात करुणेचा सागर कृपेची पाखर साधका आधार ज्ञानदेव. आता ऐकूया सद्भक्त अभिजित केंदुरकर कडून.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः.
त्रिविधतापांचे निरसन
साऱ्या दुःखाचे खंडण अज्ञानाची बोवण ज्ञान देव ज्ञान देव भक्ती ज्ञानाचे मंडण योगाभ्यासाचे भूषण परमार्थाचे संवर्धन ज्ञान देव ज्ञान देव सर्व भूतांचे अंतरी संतांचे हृद्यंतरी मम हृदयांबरी ज्ञान देव ज्ञान देव कारुण्याचा पुतळा चैतन्याचा जिव्हा भक्ती प्रेमाचा ओलावा ज्ञान देव ज्ञान देव सद्गुरूंचाही गुरु बुद्धीचा महामेरू मोक्षदानी स्वतंत्र ज्ञान देव ज्ञान देव ज्ञान देव ज्ञान देव ज्ञान देवा मज हाची उपकार देहाचा विसर सदोदित स्वरूपानंद गुरु मज भेटविला माधव केला धन्य जनी माधव केला धन्य जनी धन्य जनी धन्य जनी धन्य जनी धन्य जनी
लेकोराचे हित जाणे माऊलीचे चित्त माऊलीला माहीत असतं आपल्या तांदुल्याला काय हवं काय नको त्याला काय पचतं काय पचत नाही त्याच्या इवल्याशा बोटाला धरून ती धडपडणाऱ्या आपल्या लेकराला चालायला शिकवते शिवकांच्या गोष्टी सांगून भरवते ही ज्ञानेश्वररूपी जगन्माऊलीही त्याला अपवाद कशी असणार सहजी पचने न पडणाऱ्या गीतार्थाचे आकंठ पान तिने मुळ्यांचे सानुले घास करून आपल्या साधक बालकांना भरवले घरोघरी ब्रह्मरसाचं पारण करण्यासाठी अमृतासारखी सुमधूर अक्षरं मिळवून माऊलींनी हा ग्रंथ रचला त्यांनी स्वतः गुरुकृपेने अनुभवलेली आनंद अवस्था अक्षरबद्ध करून आस्वाद्य केली 700 वर्षांपूर्वी सांगितल्या गेलेल्या ज्ञानेश्वरीची पारायणं साधक आज करतायत ज्ञानदेवांचं जीवन आणि तत्वज्ञान यांचा शोध घेतायत भावभक्तीत न्हाऊन निघतायत माऊलींची अलौकिक प्रतिभा ही अवर्णनीय शब्दातीत आहे. ज्ञानेश्वरीची रचना करून महाबोधाचा सुकाळ माऊलींनी केला. ज्ञानाची बंदिस्त बांधपेळी जिज्ञासूंसाठी खुली केली ती कायमस्वरूपीचीच, परंतु काळाच्या ओघात माऊलींच्या या आध्यात्मिक काव्याची झेप सर्वसामान्यांच्याच काय पण भल्या भल्यांच्याही आटोक्या पलीकडे गेल्याने हा ग्रंथ साहजिकच दुर्बोध झाला. तो अमूल्य ठेवा जतन करून प्राणापलीकडे सांभाळण्याचं कार्य ज्या महापुरुषांकडे इथल्या भूमीत झालं त्यात स्वामी माधवनाथांचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. माऊलींच्या शब्दात सांगायचं झालं तर ते काळाकाच्या मनाने तिचे सेवकू झाले. दुर्बोध झालेला ग्रंथ सुबोध होत होत या पुण्यनगरीत अवतरला तो स्वामीजींच्या अथक योगदानातून. 1976 साली श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्म सप्तशताब्दी निमित्त तरुण भारत या वर्तमानपत्रातून स्वामीजींचे लेख दर आठवड्याला प्रसिद्ध होत होते. एखाद्या विचाराशी तद्रूप होऊन जावं आणि सहजपणे लेख त्या विचारांनी शब्दरूप घ्यावं इतके ते लेख सजीव आणि सानुभूतीपूर्ण होते. प्रदीर्घ साधनेचं चिंतन मननाचं भाविक जनांच्या अथांग आत्मीयतेपोटी केलेलं ते एक स्नेहा आविष्करण होतं. शब्दांचं सामर्थ्य त्या शब्दांमागं जे जीवन उभं असतं त्यात असतं. या लेखातून स्वामीजींनी मानवी जीवन साफल्याचा मूलमंत्र तर सांगितलाच, पण त्यांचं दुकान ब्युटी क्लॉथ स्टोअर्स आणि भागेश्वर निवास हे त्यांचं निवासस्थान म्हणजेही याच विचारांची पेठ होती. नाहीतर ज्ञानेश्वरी आपल्याला कधी कळली असती का? कळण्याचं जाऊ देती वाचायची इच्छा तरी कधी निर्माण झाली असती का? तिची गोडी लागणं तर दूरचीच गोष्ट होती. ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमासकट ती ज्ञानेश्वरी आपल्या सर्वांच्या हृदय गाभाऱ्यात विराजमान करून माऊलींच्या विश्वावर कृपा करणाऱ्या या भव्य कार्यात स्वामीजींनी आभाळ एवढा वाटा उचलला. अहो विश्वाची या कृपा केला महान अंग सोपा. आता ऐकूयात सद्भक्त श्रेयस करून.
विश्वाची कृपा केला महानंद सोपा. अह विश्वाची कृपा केला महानंद सोपा. अह विश्वाची कृपा केला महानंद सोपा. बरी रचिली ज्ञानेश्वरी, बरी रचिली ज्ञानेश्वरी. नेली गीता घर घरी, नेली गीता घर घरी. अह विश्वाची कृपा केला महानंद सोपा. अह विश्वाची कृपा केला महानंद सोपा. ज्ञानाचा सुकाळ सर्व काळी पर्वकाळ, केला ज्ञानाचा सुकाळ सर्व काळी पर्वकाळ, सर्व काळी पर्वकाळ, सर्व काळी पर्वकाळ. अह विश्वाची कृपा केला महानंद सोपा. अह विश्वाची कृपा केला महानंद सोपा. माधव म्हणे विश्वाचिया कृपा केला मानंद सता अह विश्वाचिया कृपा केला मानंद सोपा केला मानंद सोपा केला मानंद सोपा।
माधव म्हणे ज्ञान देवा जतन करू हाची ठेवा। ज्ञानोबांनी गीतेवर प्राकृतात ज्ञानेश्वरी रचून गीतेतला महानंद सर्व विश्वासाठी सोपा करून दिला। पूजनीय स्वामीजींनी ज्ञानेश्वरीचा हा ठेवा आपल्या हृदयात जीवापाड जपला आणि साधक जनांसाठी त्याची मुक्त हस्तानी उधळण केली। 28 जून 1958 साली या ज्ञानेश्वरी वाद यज्ञाला सुरुवात झाली, ती केवळ अंतप्रेरणेने। दिवसाची सर्व कामं यथासांग करून स्वामीजी रात्री घरच्या घरी ज्ञानेश्वरीवर निरूपण करत असत। ज्ञानेश्वरी सांगण्याच्या आधी ते काही काळ स्वस्थ ध्यानाला बसत असत। त्यावेळी अनेक साधक साधिकांना असा प्रत्यक्ष भास होत असे की साक्षात ज्ञानेश्वर महाराजच ध्यानाला बसलेले आहेत किंवा साक्षात त्यांच्याच मुखातून आपण ज्ञानेश्वरी ऐकत आहोत। सोनगीरच्या अध्यात्मपीठाचे एक अधिकारी महानुभाव म्हणजे हरिदत्त महाराज सोनगीरकर एके दिवशी ते पूजनीय स्वामीजींच्या दुकानात हजर झाले। थोड्याच परिचयानंतर ठरल्याप्रमाणे सोनगीरकर महाराजांचे स्वामीजींच्या घरी सलग 2 दिवस प्रवचन झाले। तिसऱ्या दिवशी मात्र ते पूजनीय स्वामीजींचे प्रवचन ऐकण्यासाठी खास थांबले होते आणि स्वामीजींच्या प्रवचनात पूर्णपणे रंगून गेले। प्रवचनानंतर स्वामीजींचा हात हातात घेऊन ते म्हणाले, बाळासाहेब उगाच काहीतरी बोलायचे म्हणून सांगत नाही, आतून जे जाणवले तेच सांगतो। प्रवचन ऐकताना मला सारखे असे वाटत होते की प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराज तुमच्या मुखाने बोलत आहेत। पूजनीय सरलाताई या एकमेव श्रोत्या असल्यापासून या वाक्यज्ञाला सुरुवात झाली आणि हळूहळू शेकडो श्रोते ज्ञानेश्वरी निरूपणाच्या या पवित्र ओघात सुस्नात होत गेले। खरे तर गावगण्णा फिरून सर्वांना गीतेचा उपदेश करावा ही त्यांची लहानपणापासूनची प्रेरणा। नंतरच्या काळात मात्र त्यांनी गीतेचा उपदेश केला तो एकाच श्रोतृसमूहापुढे केलेल्या ज्ञानेश्वरीच्या प्रवचनांच्या माध्यमातून। अशा पद्धतीने केलेली प्रवचनेच साधक श्रोत्यांच्या अंतःकरणात पालट घडवून आणू शकतात हे त्यांच्या कार्याचं मुख्य सूत्र होतं। आपल्या अंतरंगात लागलेला ज्ञानदेवीचा दिवा त्यांनी त्यांच्या रसाळ आणि तर्कशुद्ध प्रवचनातून श्रोत्यांच्या अंतःकरणात लावण्यास सुरुवात केली आणि अशा या स्वांतसुखाय प्रवचनांना पाहता पाहता 13 वर्ष पूर्ण झाली। रोज सहजगत्या मिळत असलेल्या या अलौकिक दानाप्रती विनम्र कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रोत्यांनी तपपूर्ती कार्यक्रमाचं उत्स्फूर्तपणे आयोजन केलं। पूजनीय स्वामीजींनी देखील या कल्पनेचा प्रेमाने स्वीकार केला आणि ते अंतर्मुख झाले। 12-13 वर्षांच्या वाङ्मयीन सेवेचा प्रवास त्यांच्या मनचक्षुसमोर तरळून गेला आणि त्याच ओघात त्यांना काव्य स्फुरलं, 13 वर्षे पूर्ण ज्ञानेश्वरी निरूपण करून या मम जीवन कृतकृत्य झाले असे। ऐकूया सद्भक्त अभिजित धोंडफळकडून।
वर्षे पूर्ण ज्ञानेश्वरी निरूपण करुणिया मम जीवन कृतकृत्य झाले असे ज्ञानेश्वरी ग्रंथ गहन परी गुरुपुत्रासी सुगम सोपान ऐसे हे सद्गुरु वचन मम अनुभवाले असे ज्ञानेश्वरीचे नित्य पठन ज्ञानेश्वरीचे नित्य चिंतन ज्ञानेश्वरीचे नित्य प्रवचन माझे मनोरथ पूर्ण करी सद्गुरूंची भेट व्हावी सद्गुरूंनी कृपा करावी गुरुपदी अनन्यता असावी हेचि माझे मनी वसे ऐसे जे जे इच्छिले ते सकल ही तुवा पुरविले आता मागणे नाही उरले ज्ञान देवा तुम्हा प्रती दृष्टा दृष्टी विजयी करी ऐसी ही ज्ञानेश्वरी राखोनिया मम अंतरी सर्व काही पावले कळाले बोलातील मौन अंधारची प्रकाशमान गेले संसाराचे भान सुख सागरी पहुडलो गेला गेला अबोध काम क्रोध आणि मद सर्व झालासे आनंद माझे सद्गुरु कृपेने सर्व झालासे आनंद माझे सद्गुरु कृपेने सर्व झालासे आनंद माझे सद्गुरु कृपेने
ज्ञानेश्वरीची आणि पर्यायाने माऊलींची अंतरंग सेवा निरूपणाच्या अंगाने चालू होती. एका अर्थाने माऊलींशी साधलेला तो एक सुखसंवादच होता. अंतरीचे भाव शब्दरूप घेत होते. मग लागी आता नाही भयचिंता, प्रेमी सांभाळिता ज्ञानदेव. ज्ञानदेवीच्या रूपाने ज्ञानदेवांचा संस्पर्श जीवनाला झाला, जीवन जळून निघालं. तपकीर्तीच्या एका अंतरिक समाधानात सर्व साधक श्रोतृवृंदासह स्वामीजी आनंदाने कालक्रमणा करत होते. ज्ञानेश्वरीच्या वाग्यज्ञाचा शुभारंभ करण्याआधी ते आळंदीला कधी गेले नव्हते, पण आता अधूनमधून आपल्या आराध्याच्या पायी नतमस्तक होण्यासाठी सर्वांसह श्री क्षेत्र आळंदीला जात होते. मुमुक्षू साधकांनी ज्ञानेश्वरीचे नित्य वाचन चिंतन मनन करून मोक्षाचे अधिकारी होण्यासाठी आवाहन करीत होते. आळंदीला नृसिंह सरस्वती महाराजांच्या मठात त्यांना जो निर्विकल्प समाधीचा अनुभव आला, त्याच मोक्षधनाचं सोनं लुटत होते. सेवितो हा रस वाटितो आणिका, जे आपल्याला प्राप्त झालंय ते सर्वांसाठी खुलं करीत होते. त्या ईश्वरी तत्वाचं अंतरंग आणि बहिरंग दर्शन घेण्याचं ते तिडकीने मार्गदर्शन करीत होते. आनंदाचे आवारी मांडू जगा या व्यापक भावात कार्यरत असताना मात्र अंतरीचा भाव होता फक्त एका सेवकाचा. ज्ञानराज ज्ञानेश्वर माधव चरणींचा किंकर. माऊली भक्तांची पायदळी घेत माऊलींच्या अंगणात पडून राहावं आणि भक्तांनी आपल्यावरून पुढे समाधीच्या दर्शनाला जावं अशी अपूर्व मनुष्या बाळगणारा हा महापुरुष भक्त म्हणून लाभला याचं माऊलींनाही नक्कीच समाधान वाटलं असेल. चला आता आपणही भोजन गादवात माऊलींच्या दर्शनाला जाऊयात. सद्भक्त रमाताईंच्या पाठोपाठ म्हणूयात, चला जाऊ आळंदीला ज्ञानदेव पाहण्याला.
ज्ञानदेव पाहण्याला चला जाऊ आळंदीला ज्ञानदेव पाहण्याला. वाचू ग्रंथ ज्ञानेश्वरी हो मोक्षाचे अधिकारी. वाचू ग्रंथ ज्ञानेश्वरी हो मोक्षाचे अधिकारी. वाचू ग्रंथ ज्ञानेश्वरी हो मोक्षाचे अधिकारी. चला जाऊ आळंदीला ज्ञानदेव पाहण्याला. भाव घालू लोटांगण हो हरी पाईलीन. भाव घालू लोटांगण हो हरी पाईलीन. भाव घालू लोटांगण हो हरी पाईलीन. चला जाऊ आळंदीला ज्ञानदेव पाहण्याला. ज्ञानराज ज्ञानेश्वर माधव चरणींचा किंकर. ज्ञानराज ज्ञानेश्वर माधव चरणींचा किंकर. ज्ञानराज
ब्रज ज्ञानेश्वर माधव चरणी सा किंकर ज्ञानराज ज्ञानेश्वर माधव चरणी सा किंकर चला जाऊ आळंदीला ज्ञानदेव पहाण्याला वाचुग्रंथ ज्ञानेश्वरी वैमोक्षाचे अधिकारी भाव घालू लोटांगण वैहरी पाईलीन ज्ञानराज ज्ञानेश्वर माधव चरणी सा किंकर ज्ञानराज ज्ञानेश्वर माधव चरणी सा किंकर चला जाऊ आळंदीला ज्ञानदेव पहाण्याला ज्ञानदेव पहाण्याला ज्ञानदेव पहाण्याला
ज्ञानराज ज्ञानेश्वर माधव चरणींचा किंकर ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणींचा किंकर होण्यातच पूजनीय स्वामीजींना धन्यता वाटत होती. हा धन्य शब्द नेहमीच मला विशेष वाटत आलेला आहे. एखादी चांगली गोष्ट मिळाली की आपल्याला आनंद होतो. काही विशेष प्रसंगांमध्ये आपण तृप्ततेची अनुभूती घेतो. परंतु धन्यता प्राप्त होणे ही अंतिम स्थिती आहे असं मला वाटतं. आणि ही स्थिती परमार्थातील आत्मदर्शनाच्या अत्युच्च अनुभूतीनंतरच प्राप्त होऊ शकेल. स्वामीजी म्हणतात, नाचत माधव गात माधव निजानंदे डोले. परंतु ही स्वामीजींची स्थिती एकदम आलेली नव्हती. अत्यंत दृढपणे संपूर्ण श्रद्धेनी आणि ज्ञानोबांच्या सत्संगीती त्यांनी त्यांची साधना केली. ज्यावेळी त्यांची सद्गुरूंशी भेट झाली तेव्हा साक्षात सद्गुरूंनीच त्यांच्या उच्च पारमार्थिक स्थितीवर शिक्कामोर्तब केले. ज्ञानेश्वरी प्रवचनाला 17 वर्ष पूर्ण झाली त्या कार्यक्रमात पूजनीय स्वामीजी म्हणतात, परमार्थाची वाटचाल ही काही तशी सोपी नाही. श्री समर्थ म्हणतात, आहे तरी परम सुगम परी जनाजाहला दुर्गम का जयाचे चुकले वर्म सत्समागमाकडे. तेव्हा हा तसा दुर्गमच पथ आहे. हा दुर्गम पथ आक्रमित असताना ज्या काही अडचणी आल्या त्या त्या वेळेला मला ज्ञानेश्वरी उपयोगी पडली असे मला वाटते. म्हणून ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथराज जोपर्यंत आपल्या हाती आहे तोपर्यंत साधकाला काळजी करायला नको असंही माझं मत पक्क होत गेलं. जेवढे म्हणून माझ्या संप्रदायातील आणि इतर सर्व संप्रदायातील सत्पुरुष होऊन गेले ते सर्वच्या सर्व हा ग्रंथ शिरोधार्य मानणारे होते. माझे सद्गुरू स्वरूपानंद, त्यांचे सद्गुरू श्री गणेशनाथ महाराज, त्यांचे सद्गुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर आणि असे थेट आपण ज्ञानेश्वर महाराजांच्यापर्यंत गेलो तर असं आढळतं की ज्या एका ग्रंथाला त्यांनी शिरोधार्य मानलं तो हा ग्रंथ ज्ञानेश्वरी. त्याची सेवा करण्याची बुद्धी, ती सेवा करण्यासाठी लागणारं आयुरारोग्य इत्यादी हे सर्व मला त्यांच्याच कृपेने मिळाले असणार, दुसऱ्या कोणाच्या कृपेने मिळणार. त्यांच्याच कृपेने ही सेवा सहज घडत आहे असं मला वाटतं. खरोखर स्वामीजींचं संपूर्ण आयुष्यच ज्ञानेश्वर महाराजांची आणि ज्ञानेश्वरीची सेवा करण्यात व्यतीत झालं. आणि असं आयुष्य धन्यतेला गेलं त्यात नवलते काय. अत्यंत कृतार्थाने स्वामीजी म्हणतात, धन्य ज्ञानदेव धन्य ज्ञानदेवी जीवन हे धन्य झाले जीवन हे धन्य झाले. ऐकूया सद्भक्त रोहित कुलकर्णीकडून.
धन्य ज्ञान देव धन्य ज्ञान देवी जीवन ही धन्य झाले धन्य ज्ञान देव धन्य ज्ञान देवी जीवन ही धन्य झाले ज्ञानाचे अमृत पिऊनी सतत ज्ञानाचे अमृत पिऊनी सतत भाग्य हे उजळले धन्य ज्ञान देव धन्य ज्ञान देवी जीवन हे धन्य झाले पीडित पाप ताप निधाप पीडित पाप ताप निधाप ज्ञान गंगा वाहे ज्ञान गंगा वाहे अंतर उजळीत फुलबाग फुलवीत अंतर उजळीत फुलबाग फुलवीत विश्वनिनाद पचाले धन्य ज्ञान देव धन्य ज्ञान देवी जीवन हे धन्य झाले व्यासांचे मथित आचार्य भाषित व्यासांचे मथित आचार्य भाषित नवनीत हे कडसले ज्ञान देवानी अमृत भोजन ज्ञान देवानी अमृत भोजन विश्वासी हे बोगरिले धन्य ज्ञान देव धन्य ज्ञान देवी जीवन हे धन्य झाले माधव कोकिळ पंचम आलापी माधव कोकिळ पंचम आलापी कुहू कुहू बोले कुहू कुहू बोले नाचत माधव गात माधव नाचत माधव गात माधव निजानंदी डोले निजानंदी डोले धन्य ज्ञान देव धन्य ज्ञान देवी जीवन हे धन्य झाले धन्य ज्ञान देव धन्य ज्ञान देवी जीवन हे धन्य झाले ज्ञानाचे अमृत पिऊनी सतत ज्ञानाचे अमृत पिऊनी सतत भाग्य हे उजळले धन्य ज्ञान देव धन्य ज्ञान देवी जीवन हे धन्य झाले
अशा या भव्य कृतकृत्य झालेल्या जीवनात माऊलींबद्दलचं प्रेम असं वर्धिष्णूच होत राहिलं ते शेवटच्या क्षणापर्यंत त्या प्रेमाला अंतपार नव्हता ते इतकं असं होतं की त्यांच्या अंतःकरणात केवळ एकच एक आस होती ज्ञानराया शेवट गोड करा एक आर्त विनंती स्वामीजी आपल्या आराध्याकडे करतात काय मागावं याचा आदर्श वस्तुपाठच त्यांनी आपल्यापुढे ठेवला साक्षात कैवल्याचा पुतळा असलेल्या आणि चैतन्याचाही जिव्हाळा असलेल्या हे ज्ञानराया या दिनाला हाताला धरून आता पहिलं तरी या तुमच्याच कृपेने तुमची ज्ञानेश्वरी जीवनात अवतरली पण तिचे गर्भित भावार्थ कुठून उमगणार तेव्हा हे दयाळा तुम्हीच भावत येऊन ते गावा आणि तिच्या अंतःकरणात प्रवेश करून द्या माय आणि तिचं तांडव याचं वात्सल्याचं भरतं ज्ञानाला नवदिन नेहमीच आलं आहे. अमृतानुभव ज्ञानेश्वरी आणि अभंगातून कैक वेळा या प्रेमाचा आविर्भाव घडतो. ज्ञानदेवांचा हा बाळ एक गोड हत्त इथं करून राहिला आहे. आपल्या नातेपुढे लढवाई करून आई पुरतोय याची जाणीव या बाळाला आहे. मी तुमचं एक अज्ञानी बाळ काही बोबडे बोल बोललो आणि तुमच्याच कृपेने कृतार्थ झालो. या तहानलेल्या चकोरावर आता तुमच्या कृपामृताचा असाच अखंड वर्षाव घडू दे. ज्ञानराया, तुम्ही या अखिल विश्वाची नवली आहात. माझ्यासारख्या अज्ञान बालकाची आपल्याला नाही तर कुणाला चिंता असणार. आपणच आता एक सारं सर्वस्व, मी सगळा सोयरा आहात. तेव्हा आता आपल्याशिवाय कुणाला शरण जाईल मी? आपल्याशिवाय दुसरं कुठलंही गंतव्य आता नाही. हे ज्ञानराजा, कोवळ्या वयात आपलं जे उत्तुंग लीला चरित्र घडलं त्याबद्दल मी पामरे काय बोलावं? आपल्या कृतकृत्य जीवनाचं सम्यक दर्शन घेणं म्हणजे किटवीनं समुद्र प्राशन करण्यासारखं आहे. तेव्हा स्वतःच्या उद्धारासाठी आता केवळ एकच गोष्ट शिल्लक राहते आणि ती म्हणजे चरणी ठेवीचा माथा हेच भले. सद्भक्त अमृताकडून आता ऐकूयात ज्ञानराया शेवट गोड करा.
कृपा
वर्ष वर्ष रे छिंतिया चकोरा नरया शिव तबुड़ करा नरया शिव तबुड़ करा प्रेम जन चिंता अपनी जन जाऊ कुड़ाला शरणतानी जाऊ कुड़ाला शरणतानी तू
भैरवीचा साजच असा असतो की त्यानंतर काही बोलूच नाही असं वाटतं. स्वामीजींसारख्या प्रतिभावंत आत्मज्ञानी पुरुषाचे अनुभवाचे बोल, ज्ञानोबांकडे त्यांनी मागितलेलं अलौकिक देणं, त्यातील आर्तता आणि अमृताचे सूर याचा सहजच एक मिलाप घडून आला. परंतु स्वामी माधवनाथांनी आणि त्यांच्या पश्चात स्वामी मकरंदनाथांनी आपल्या सर्वांनाच एक उपदेश सतत केला की थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाची सापडे बोध करा. स्वामीजींचं आयुष्य असामान्य होतं यात शंकाच नाही. परंतु जसजसं त्यांच्या चरित्राचा अभ्यास झाला तसतसं असं लक्षात आलं की त्या उत्तुंग आयुष्यात त्यांनी त्यांच्या व्यस्त दिनक्रमातला बराचसा वेळ आपल्यासारख्या साधकांसाठी उपलब्ध करून दिला. आपल्यावर त्यांनी अपरिमित प्रेम केलं आणि आपलं आयुष्य आहे त्या ठिकाणावरून उन्नत कसं होईल त्याचीच चिंता त्यांनी वाहिली. त्यांच्या स्वरूपाची ओळख किती जणांना झाली होती? स्वामीजी त्या ठिकाणी म्हणतात, माधवाची आईशी स्थिती जना जाणवेना, अपूर्ण मनासी पूर्ण सोजवेना, प्रेमरंगी परी मी त्यांच्या रंगून या गेलो, आनंदात न्हालो आनंदात न्हालो. अत्यंत आनंदात सद्गुरू प्रेमाच्या आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या मनोमन निकट अशा सहवासात प्रपंच परमार्थरूप होऊ शकतो हे त्यांनी स्वतःच्या आदर्श जीवनातून दाखवून दिलं. त्यांचं चरित्र आपल्या सर्वांना खुणावत आहे, त्याच मार्गावर चालण्यासाठी उद्युक्त करत आहे. खोटी आहे ती आपण पुढे पाऊल टाकण्याची. ते बॉन्ड पेपरवर लिहून द्यायला तयार आहेत की त्यांनी सांगितलेल्या मार्गावरून चालल्यास परमार्थ प्राप्ती निश्चित आहे. एका अभंगात ते म्हणतात, माधव देहातीत जाहला हकारुनी सांगतो जगाला जीवन धन्य करारे जीवन धन्य करारे. हरिओम तत्सत. यानंतर आपण जगद्गुरु ज्ञानेश्वर महाराजांचं नाम घेणार आहोत. सद्भक्त अमृता कुलकर्णी नाम सांगेल, आपण तिच्या पाठोपाठ म्हणू एक दोन मिनिटं आपण नामस्मरण करू आणि त्यानंतर गजर होईल.
जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.